या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। चला तर श्रोते हो, डॉक्टर सुयोग तांडेकर यांना आपण भेटूयात। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार
डॉक्टर। मला एक विचार असं वाटतं, सुरुवातीला तुमच्याकडे पेशंट आला की नक्की रोग निदान तुम्ही कसं करता?
आयुर्वेदाप्रमाणे आपण नाडी परीक्षा हे तर खूप ऐकलेलं आहे, परंतु ज्या गुरुजींच्याकडे मी शिकलो त्यांनी जी पंचभौतिक चिकित्सा मला शिकवली यामध्ये काय आजार झालेला आहे, याबरोबरच का झालाय म्हणजे त्याचं मूळ कारण काय हे पाहण्यासाठी उदर परीक्षा म्हणजे पोट तपासण्याची पद्धत सांगितली। पोटांवर विशिष्ट पद्धतीने आवाज घेऊन ही नाद परीक्षा केली जाते। पंचमहाभूतांप्रमाणे ही तपासणी केली जाते, त्यामुळे आपण आजाराच्या मुळाशी पोहोचतो।
प्रकृतीच्या अनुभवसिद्ध औषधांची दुकानं आता येत आहेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथेही। फ्रँचायझी स्वरूपात जिल्हा तसंच तालुका स्तरावर दुकानं सुरू करण्यासाठी संपर्क साधा 8149101519।
श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा। पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा। आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com म्हणजेच geofresh1@gmail.com। मग इथे आपल्याला पेशंट दिसतात, त्यांच्याशीच आपण संवाद साधूया।
हो, हो।
नमस्कार।
नमस्कार।
आपलं नाव काय?
माझं नाव सौ अरुणा ढवण।
बर, आणि आपण इथे कशा काय आला?
मी डॉक्टर दांडेकरांचे आकाशवाणीवरचे कार्यक्रम ऐकत होते।
बर।
आणि तेव्हापासूनच पण जाऊन ट्रीटमेंट घ्यावी असं मनापासून वाटत होतं, पण सर्व्हिसच्या प्रॉब्लेममुळे आणि रजेच्या प्रॉब्लेममुळे मी काही येऊ शकले नाही। शेवटी मी रिटायरमेंट घेतल्यानंतर या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आले।
बर, पण नक्की कसली ट्रीटमेंट आपल्याला घ्यायची?
माझी जी नोकरी होती, मी प्राध्यापिका म्हणून काम करत होते आणि माझा प्रवास जवळजवळ 10 वर्ष चालू होता, त्यामुळे थोडंसं कमरेची स्लिप डिस्क आणि सतत उभं राहण्यामुळे गुडघ्यांचा त्रास मला खूप होत होता। त्याच्यावरती बाकीच्या अॅलोपॅथीचे भरपूर उपचार मी केले होते, परंतु तो गुण हा तात्पुरता होता। कायमचं बरं होण्यासाठी आपण ह्या प्रकृतीमध्ये यावं असं मला खूप मनापासून वाटत होतं आणि दिवसेंदिवस उत्सुकताही वाढत होती।
इथे आल्यावर तुम्हाला कसं वाटलं?
आधी मी चिकित्सा मंदिरामध्ये गेले, तिथं टेस्ट झाल्या, प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटलो, निदान कमीत कमी स्त्रियांना तरी, जे म्हणजे आपण रोजच्या धावपळीमध्ये म्हणूया किंवा इतर व्यवहारामध्ये म्हणूया, जी काही दगदग असते, ताण असतो, तो इथं आल्यानंतर खूप शिथिल झाल्यासारखा वाटला। म्हणजे एक आपण माहेरी गेल्यानंतर जी एक वागणूक मिळते ती इतकी काळजी असते की अगदी सकाळी उठवायला येण्यापासून ते प्रत्येक गोष्टीची काळजी, अगदी जेवण वगैरे गरम, म्हणजे एक माहेरची जी काही हे म्हणावी ती आल्यानंतर मला खूप चांगल्या प्रकारानं जाणवली।
अरे वा। आणि आपली जन्मतारीख कळू शकेल का?
माझी जन्मतारीख 29 जुलै 1955।
बर डॉक्टर, अरुणाताईंनी त्यांची जन्मतारीख 29 जुलै अशी सांगितली, मग त्यांच्याविषयी आपण काय सांगाल?
आयुर्वेदाप्रमाणे जसं आपण जन्मतारखेवरनं प्रकृती बघतोय तसं आयुर्वेदामध्ये अनेक विध परीक्षा करायला सांगितलेल्या आहेत, यामध्ये प्रामुख्यानं व्यवसाय हे बघितलं जातं। तर आतापर्यंतच्या 12-15 वर्षातला जर अनुभव बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षिका आणि प्राध्यापिका इथे ट्रीटमेंटला आलेल्या दिसतात। म्हणजे शिक्षक आणि प्राध्यापक म्हणजे पुरुष वर्ग मी फारसा म्हणत नाहीये, आता खरं तर सगळेच मान मोडून काम करतात, पण ती जी नोकरी करणारी स्त्री आहे तिला घरी आलेला पै पाहुणा, घरच्यांचं सगळं स्वयंपाक पाणी, मुलांची शिक्षण, येणं जाणं हे करून वेळ सांभाळायची असते। आता इतर ऑफिसेसमध्ये एक 5 मिनिटं उशीर झाला तर चालेल, पण शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिक्षक आणि प्राध्यापकच उशीर आले तर ह्या लोकांना वेळ फार पाळायला लागते आणि यात यांच्या शरीराची खूप ओढाताण होते आणि त्यातनं यांना खरं तर हा मणक्याचा आजार झालेला आहे। मग यावर शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार जन्मतारखेप्रमाणे केले जातातच, पण त्यांना प्रामुख्यानं प्रश्न मी नेहमी विचारतो की तुम्हाला कंबरदुखी थांबवणारा डॉक्टर पाहिजे, गुडघेदुखी थांबवणारा डॉक्टर पाहिजे, का रोग बरा करणारा डॉक्टर पाहिजे.
अच्छा, म्हणजे यात काय फरक आहे?
बहुतेक पेशंट म्हणतात की दुखणं थांबवणारा डॉक्टर पाहिजे, पण हे शिक्षक प्राध्यापक हे उच्च शिक्षित लोक असल्यामुळं त्यांचं उत्तर मात्र छान असतं. ते म्हणतात डॉक्टर दुखणं थांबवणाऱ्या गोळ्या सगळीकडे मिळतात, आम्हाला रोग बरा करून पाहिजे. कारण जर हाडं दुरुस्त झाली तर आमचं दुखणंच बंद होणार
आहे.
मला ते खूप उत्तर आवडतं, कारण तात्पुरतं दुखणं कमी करणाऱ्या इलाजापेक्षा त्यांनी खाल्लेल्या अन्नातून त्यांच्या शरीराचं पोषण होणं, त्यांच्या गुडघ्यात झालेली झीज, मणक्यात झालेली झीज, स्लिप डिस्क हे भरून निघालं तर हे लोक कायमस्वरूपी विदाउट एनी औषध हे छान जगू शकतात.
आणि रोगावर म्हणजे तुम्ही समूळ इलाज करा,
समूळ इलाज करतो. आणि यामध्ये जसं आता या मॅडमनी सांगितलं की मी रिटायर्ड झाल्यानंतर इकडे आले, तर या ह्याच्यामध्ये रिटायर्ड होण्यापूर्वी सुद्धा मे महिन्यामध्ये तुम्ही कधी आलात तर समजा 100 पेशंट असतील तर त्यातले 50 शिक्षक प्राध्यापकच असतात, कारण ते एवढे आजारी पडतात. पण त्याच ह्याच्या बरोबर यांचे गुडघे आणि कमरेची एक काळजी मला नेहमी घ्यावीशी वाटते, जे असे रिटायर्ड होऊन येतात त्यांच्यासाठी, की किमान यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे स्वतःच्या पायांनी सगळं काम करू शकतील, किमान संडास बाथरूमला जाऊ शकतील, एवढे तरी मणके आणि सांधे यांचे आयुर्वेदानं मी जपले पाहिजेत.
श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा. पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग तांडेकर, राधिका रोड, सातारा. आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com. डॉक्टर, आता आपण जाऊया आपल्या ईमेल सत्राकडे. आणि ईमेलमध्ये आपल्याला आज प्रश्न विचारलाय अविनाशजी भोसले यांनी पुण्याहून. ते म्हणतात की माझा 25 सप्टेंबर 1958 साली जन्म झाला आणि डायबेटीस टाईप 2 मला झालेला आहे, तर डायबेटीस पूर्ण बरा होऊ शकतो का?
अविनाशजी, डायबेटीस पूर्ण बरा होऊ शकतो का या प्रश्नाचं शास्त्रशुद्ध उत्तर आहे नाही. पण मग आयुर्वेदिक औषधं कशासाठी घ्यायची? तर आयुर्वेदामुळे डायबिटीसचा पेशंट हा ड्रगलेस जीवन जगू शकतो. अविनाशजी, आपली जन्मतारीख 25 सप्टेंबर आहे आणि आपण मार्केटिंग डिव्हिजनमध्ये मोठ्या पदावर काम करता आहात, तर अशा बौद्धिक ताणाच्या याच्यामध्ये आणि सप्टेंबर महिन्यातला जन्म असल्यामुळं गर्भधारणा ही साधारण डिसेंबर महिन्यात म्हणजे हिवाळ्यात झालेली असल्यामुळं विशिष्ट पद्धतीनं डाएट चार्ट हा फॉलो करणं, रोजच्या रोज घाम येईस्तवर व्यायाम करणं आणि तुमच्या टाईप 2 डायबिटीसला सगळ्यात उत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार. कपाळावर घाम येईपर्यंत हे रोज सकाळी सूर्यनमस्कार घालणं, एवढं जर करत राहिलात तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून मी स्वतः कधीही कुणाला अॅलोपॅथी बंद करा आणि आयुर्वेदिक घ्या असा सल्ला देत नाही. मी त्यांना सांगतो की आयुर्वेद किंवा अॅलोपॅथी कोणत्याही औषधाची तुम्हाला गरज राहणार नाही, यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे. कारण डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि भारताला डायबिटीसची राजधानी जगात म्हणणार आहेत, इतके भारतात डायबिटीसचे पेशंट होणार आहेत असं दिसतंय. आणि डायबिटीस तुम्हाला झालेला आहे तो बरा होईल का या प्रश्नाबरोबरच मला एक महत्वाचा प्रश्न वाटतो, तो हा की तुमच्या मुलाबाळांना याकरता जाग करा. कुणालाही साखर डिटेक्ट झाली की डॉक्टर त्याला पहिला प्रश्न विचारतात की का हो, आई वडिलांना डायबिटीस आहे का? मग जर मुलांना माहिती आहे की आपल्या आई वडिलांपैकी कुणाला तरी डायबिटीस आहे, तर मला आयुष्यात कधीही डायबिटीस डिटेक्टच होऊ नये याकरता दरवर्षी जर शरीरशुद्धी आपण करत राहिलो तर तो फायदा आपल्याला नक्की मिळू शकेल.
डॉक्टर, खूपच छान माहिती दिली, धन्यवाद.
प्रकृतीच्या अनुभवसिद्ध औषधांची दुकानं आता येत आहेत मुंबई, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथेही. फ्रँचायझी स्वरूपात जिल्हा तसंच तालुका स्तरावर दुकानं सुरू करण्यासाठी संपर्क साधा 8149101519.
परत भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट, सातारा.